स्वामी विद्यानंद म्हणतात, माझं तप सोहमवर आरूढ झालेलं आहे. स्वात्मबोध चिंतन जशी स्फुरली तशी लिहून काढली. विचार करून लिहिलेले ते निबंध नव्हेत. अध्यात्म मार्गात शिरल्यानंतर अध्यात्म विषयाच्या अनेकानेक पैलूंवर चिंतन करत राहणं हा माझा स्वभावच होऊन बसला. शिवाय माझं तप हे सोहमवर आरूढ झालेलं आहे. त्यात भक्ती म्हणजे अनन्यता प्रधान असली तरी ती ज्ञानाच्या संपुटात आहे. म्हणून बौद्धिक स्तरावरून देखील तो समजून घेणे जाणणे ही उत्कंठा असतेच. त्यातूनच विचारांचे धागे वाढतात. त्याच धाग्यांना एकमेकात योजना आखून गुंतवलं की चिंतनाला दिशा मिळते आणि चिंतनाचा स्तरही उंचावतो. प्रत्येक चिंतन हे आत्म्याकडेच नेणारे असावे असंच मला वाटत असे. या अंतस्थ मनोभूमिकेमुळे विचारांच्या धाग्यांना योजकता आली. प्रेरणा वाढत गेल्या, स्फुरणात सहजता आली आणि लिहित असताना आपला आत्मदर्शनाकडे प्रवास चालू आहे. इतकेच नव्हे तर प्रवासाचा मार्ग देखील आत्मज्योत्सनेने तेजाळलेला आहे असंही जाणवू लागलं. जे कोणी चिंतन म्हणून ही चिंतने वाचतील त्यांनाही माझ्यासारखाच अनुभव येईल. ज्या सद्गुरु कृपेमुळे कुणालाही वर्षभर वाचायला आणि अनुभवायला आयुष्यभर पुरेल इतकं भांडार उपलब्ध झालं त्या सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम.